अध्याय 6. माझ्यापुढे काय वाढून ठेवले आहे अशी भीती मला कधी कधी वाटत असे, पण ती दाबून टाकीत मी पुढे पुढे गेलो. नेपाळमध्ये माझ्यासाठी काहीतरी विशेष प्रतीक्षा करीत होते असे मला वाटले. पाटण्याहून रक्सौलकडे मी रेल्वेने प्रवास केला. रक्सौल हे शहर भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ आहे. एका मालवाहू ट्रक चालकाने हात हलवीत ट्रकमध्ये येण्यासाठी माझे स्वागत केले. त्याचे कपडे व केस रस्त्यावरील धुळीने माखले होते. पान खाऊन लाल डाग पडलेले दात दाखवित तो म्हणाला, आईये. मी इतर प्रवाशांमध्ये जागा मिळवली. त्या प्रवाशांमध्ये असलेल्या पहाडी स्त्रियांचे कपडे पायघोळ होते. त्यांचा रंग विटलेला होता. त्यांच्या करड्या केसांभोवती त्यांनी रुमाल गुंडाळला होता. रंग उडालेले कपडे घालून शेतकरी त्यांच्या केकाटणाऱ्या बकऱ्यांसमवेत आणि कलकल करणाऱ्या कोंबड्यांसमवेत प्रवास करीत होते. पायाखाली असणाऱ्या धान्यांच्या पोत्यांच्या ढिगावर आम्ही बसलो होतो. खडबडीत रस्त्यांवरून जाताना आम्हाला जोराचे धक्के बसत होते. त्या मालवाहू गाडीला वरून छप्पर नव्हते. माणसांनी खच्चून भरल्यामुळे इतके ओझे झाले होते की ट्रकच्या उंचीच्या वर माणसे दिसत होती. हा प्रवास काही आरामदायी सुरक्षित नव्हता, तरीही अशा प्रवासातच हिमालयाचा सुंदर देखावा इतक्या चांगल्या प्रकारे दिसलाच नसता. आम्ही वळणे घेत वरवर चढत होतो. तसे सर्व दिशांना पसरलेले हिरवेगार डोंगर आणि दऱ्या दिसू लागल्या. बर्फाच्छादित शिखरे आमच्यावर तरंगताना दिसत होती. तशी ती क्षितिजावर राज्य करीत होती. पर्वतावरील ताज्या हवेचा आस्वाद माझ्या फुफ्फुसांनी घेतला. ताज्या वाऱ्याच्या झुळकेच्या स्पर्शाने माझ्या अंगाला शिरशिरी आली. वर्षा ऋतूतील वादळाचे ठराविक काळानंतर तडाखे बसत होते, पण त्याचे कोणाला सोयर सुतक नव्हते. काही तासांनंतर मध्यरात्री ट्रकने आम्हाला काठमांडूच्या वेशी बाहेर सोडले. थकव्याने आणि भुकेने व्याकुळ होऊन मी त्या दमट काळ्या रात्री रस्त्याने एकटाच चालत राहिलो. मोडकळीस आलेली लाकडी घरे निर्जन रस्त्याच्या दुतर्फा अस्पष्ट दिसत होती. पण दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीने माझे लक्ष वेधले गेले. काही अंतरावरून कुत्र्याचे वेड्यासारखे केकाटणे मी ऐकू शकत होतो. भीती वाढल्यामुळे शिकारी कुत्र्यांबद्दल प्रवासी साधूंनी दिलेल्या धोक्याची सूचना मला आठवली. ती रात्री कळपाने कशी वेड्यासारखी भटकत असतात. ती आपल्या भक्ष्याला अखंड घेराव टाकून जाळ्यात पकडून त्याच्यावर क्रूरपणे कसा हल्ला चढवितात आणि आपल्या भक्ष्याचा अवयव न अवयव फाडून अधाशीपणे ते प्रेत कशी जागेवरच फस्त करतात याचा मी विचारच करीत होतो. त्याच क्षणी एक कुत्रा तोंडातून लाळ गाळत त्या निर्जन रस्त्यावरून माझ्याच दिशेने आला. त्याने तोंड जोराने मागे वळवले आणि केकाटण्यास सुरुवात केली. त्या आवाजाने संपूर्ण आकाश भेदून गेले. दुसऱ्याच क्षणी गुरगुरणाऱ्या शिकारी कुत्र्यांचा कळप माझ्या दिशेने चालत आला. ती किती होती, 6 की 8? अंगात कापरे भरल्याने मी मोजूही शकलो नाही. परंतु त्यांच्या लचके तोडणाऱ्या तोंडातून गळणाऱ्या विषारी फेसाळ लाळेचा अर्थ मात्र मी समजू शकलो. ती जनावरे पिसाळलेली होती. संतापाने डोळे वटारत ती माझ्याजवळ आली. सतत भुंकत असताना माझे लचके तोडण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यांचे कृश शरीर सडपातळ आणि जवळजवळ केस विरहित होते. त्यांच्या भयानक भुंकण्याने मी भयभीत झालो. भयावह तोंड वासून विषारी फेसाळ लाळ जिभेतून गाळत ती कुत्री माझ्याजवळच येऊ लागली. त्यांचा पाठीमागून हल्ला रोखण्यासाठी मी एका घराच्या भिंतीला पाठ टेकली आणि अंधारात कळकळून प्रार्थना केली, मी काय करू. नंतर भानावर आल्यावर रामसेवक स्वामींनी मला दिलेली चालण्याची काठी ध्यानात आली. बेफामपणे ती फिरवण्यास मी सुरुवात केली. कुत्र्यांची ती भटकी टोळी मागे गेली आणि काही फूट अंतरावर त्यांनी माझ्या भोवती वर्तुळ केले. वेडापिसा झालेला प्रत्येक कुत्रा जसा अचानक माझ्याकडे झेप घेऊ लागला, तसा मी स्वामीजींच्या काठीने त्यांच्या नाकावर जोराने बडवून काढू लागलो. पूर्ण बळाने माझ्या बारीक हाताने मी काठी आपटली. क्रोधाने गुरगुरत आणखी एका मांसभक्षकाने माझ्यावर झेप घेतली. मी शक्य तितक्या जोराने काठी आपटू लागलो. प्रत्येक हल्लेखोर मी जेव्हा काठीने मारत असे तेव्हा क्षणभरच मागे जाई आणि नंतर नव्या जोमाने पुन्हा माझ्यावर झेप घेई. त्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने काळा कुट्ट अंधार व्यापून गेला. पुन्हा पुन्हा तो कळप माझ्या अंगावर धावून येत होता आणि पुन्हा पुन्हा फटकारण्यात मला यश येत होते. परंतु मी जितका अधिक लढा देत होतो तितका त्यांचा गराडा आणखीनच वाढत गेला. ती माझ्या मांसाचा आणि रक्ताचा वास घेऊ शकत होती. माझा थकवा त्यांना समजू शकत होता. विचार करण्यासाठी तिथे वेळ नव्हता. प्रत्येक सेकंदाला पूर्ण सामर्थ्याने मला काठी फिरवावी लागत होती. काठी चुकवून एक जरी कुत्रा जवळ आला असता तर त्याच्या मागून पूर्ण टोळी चाली असती आणि माझा केवळ अंत. कुत्र्यांचे अन्न होऊन संपून जाणे हे माझे नशीब का? माझी शक्ती हळूहळू कमी होत गेली. त्यांना विजयाची चाहूल लागली. त्यांचे गुरगुरणे भयंकर आणि बधीर करू लागले. मला मारण्यासाठी ती जवळ आली. इतकी जवळ की त्यांच्या श्वासाच्या वासाने देखील मी बेडला गेलो. अंग तापले. निराश होऊन मी असहाय्यपणे प्रार्थना केली. मला एकदम पोरके आणि अगदी मृत्यूच्या दारात असल्यासारखे वाटले. झटपट मी मान वळवून इकडे तिकडे पाहू लागलो. माझ्या मागे बंद दरवाजा आढळला. तो बंद होता काय? तो भयानक स्वप्नवत प्रसंग या एका आशेच्या किरणाने तुटला. मी झटकन मागे वळालो. दरवाजाची मूठ फिरवली आणि धक्का दिला. दरवाजा उघडला. त्याने मला वाट दिली. मी झटकन आत झेपावलो आणि धाडकन दार बंद केले. बाहेर कुत्र्यांनी दरवाजावर जोर जोरात अंग आपटून त्यांचा सगळा क्रोध ओकून टाकला. आत काळा कुट्ट अंधार होता. अचानक कंदिलाची वात मोठी झाली आणि जमिनीवर झोपेतून जागे झालेले संपूर्ण कुटुंब दिसले. घरफोडी करणारा चोर समजून घरातील पुरुषांनी माझ्यावर जोरात झडप घातली. पण मी त्यांची भाषा बोलू शकत नव्हतो. तलवार उचलून एकजण माझ्या अंगावर धावून आला. गुडघे वाकून हात जोडून दयेची याचना करण्यापलीकडे मी काय करू शकत होतो? मला नम्र विनंती करताना पाहून त्यांचे हृदय द्रवले. दरवाजाकडे बोट दाखवत तात्काळ निघून जाण्यास सांगितले. परंतु कुत्र्यांचे भुंकणे ऐकून ते थांबले. त्यांना जाणीव झाली की माझ्यासाठी बाहेर जाणे म्हणजे साक्षात मृत्यूच होता. तरीही रात्री अपरात्री आलेल्या या आगंतुकाबद्दल ते साशंक होतेच. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. जणू काही माझा उद्देश, माझे चारित्र्य ते नजरेत बघून चाचपडत होते. केवळ कळकळीच्या इशाऱ्यानेच मी त्यांना आश्रय देण्याची विनंती केली. कशी तरी माझी करुण याचना त्यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तलवार खाली ठेवली. बसण्यास आसन दिले. त्या क्षणापासून माझ्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलली. अपरिहार्य परिस्थितीत त्यांच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी आलेला साधू म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला. इतरांनीही त्यांचे अनुकरण केले. माझ्यासाठी फळे आणि गोड गरम दूध आणले. पहाटेपर्यंत त्या भुकेल्या कुत्र्यांचे भुंकणे न थांबता सुरूच होते. मी या कुटुंबाचा पाहुणा म्हणून उर्वरित रात्र ते भुंकणे ऐकतच घालवली. अमेरिकी रेड इंडियन लोकांकडून मी खूप आधी एक जुनी उपमा ऐकली होती. आता ती माझ्या मनात आली. प्रत्येकाच्या हृदयात दोन कुत्री वास करीत असतात. एक वाईट कुत्रा आणि एक चांगला. दोघे सतत एकमेकांशी भांडत असतात. वाईट कुत्रा आपल्यातील राग, द्वेष, काम, लोभ, उद्धटपणा आणि मोह या वाईट प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करतो. चांगला कुत्रा आपल्या दैवी स्वभावाचे म्हणजे क्षमाशीलता, दया, स्वनियंत्रण, उदारपणा, नम्रता आणि समजूतदारपणा यांचे प्रतिनिधित्व करतो. आपण आपल्या आवडीनुसार आणि वेळ देऊन ज्या कुत्र्याला अधिक खाऊ घालतो त्यानुसार तो कुत्रा अधिकाधिक मोठ्याने भुंकण्यासाठी सामर्थ्यशाली बनतो आणि दुसऱ्यावर विजय मिळवतो. वाईट कुत्र्याची उपासमार करणे आणि चांगल्याला खाऊ घालणे हा सदाचार आहे. तोंडातून लाळ गाळत माझा नाश करण्यास आलेल्या त्या वाईट कुत्र्यांच्या टोळीने त्या रात्री माझ्यावर केलेला हल्ला म्हणजे माझ्या आंतरिक जीवनाच्या प्रवासात मी ज्या गोष्टींच्या विरुद्ध होतो त्याचे सचित्र उदाहरण होय. शांत पहुडल्यानंतर माझ्या मनात श्री रामसेवक स्वामींसाठी कृतज्ञतेचे विचार आले. जर त्यांनी ती काठी मला दिली नसती तर मी निश्चितच रात्री मेलो असतो मला त्यांचे सत्य आणि महान विचार आठवले. भक्तांची कृपारूपी काठी आपल्याला अत्यंत भयानक संकटातूनही सोडवू शकते. सकाळ झाली, सर्व काही शांत झाले होते. त्या दिवसासाठी तरी ती भयानक कुत्री निघून गेली. मी माझ्या यजमानांचे सुहृद आभार मानले आणि भगवान विष्णूंच्या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो. इथे साधूंचा एक घोळका जनकपूरचे गुणगान गात होता. जनकपूर हे नेपाळमधील एक पवित्र तीर्थक्षेत्र. येथे भगवान श्रीरामांची भार्या सीता या धरतीवर अवतीर्ण झाली. त्यांचे शब्द ऐकून माझी साहसी वृत्ती जागृत झाली आणि मीही निघालो. काठमांडूहून जनकपूरला निघालेल्या मोडकळीस आलेल्या एका बसमध्ये मला जागा मिळाली. अनेक तासांनंतर ती हिमालयाच्या पर्वतरांगांमधून खाली येत सपाट भूभाग पार करून घनदाट जंगलात आली. तेथे रानटी गेंडे झाडाची पाने खात होते. जनकपूरला येताच मी प्रथम विहारकुंडाला भेट दिली. विहारकुंड म्हणजे जुनी झाडे, अपरिचित तीर्थस्थाने आणि आश्रमाने वेढलेल्या शांत जागेत असलेले एक तळे होते. मला गुरु श्री वेदजींच्या समोर नेण्यात आले. ते वयस्क साधू होते. त्यांचे डोळे आणि जबडा पांढऱ्या खुरट्या केसांमध्ये लुप्त झाला होता. ते खूपच दयाळू होते. प्रत्येक दिवशी देण्यात येणारे डाळ भाताचे विनामूल्य जेवण स्वीकारून त्यांच्या आश्रमातच राहावे अशी त्यांनी मला विनंती केली. श्री वेदजींनी मला मिथिलानगरीला एक तीर्थक्षेत्र का म्हणतात याचे स्पष्टीकरण दिले. जनकपूर शास्त्रात वर्णिलेली मिथिलानगरी होय. मिथिलेचे गुणगान रामायणासारख्या उदात्त महाकाव्यात गायले आहे. जनक राजा यज्ञाच्या तयारीत असताना जमिनीची नांगरणी करीत होता. तेव्हा सीतादेवी धरतीतून त्याच्या नांगराखाली प्रकट झाली. जनकांची पुत्री म्हणून तिला जानकी म्हणतात. मिथिलानगरीमध्ये राम आणि सीता पहिल्यांदा एकमेकांना भेटले. याच ठिकाणी सीतेला जिंकण्यासाठी श्रीरामांनी शिवजींचे बलशाली धनुष्य तोडले. माझ्या प्रवासात आता पृथ्वीवरील भगवंतांच्या अवतारांच्या गोष्टी वास्तविक वाटत होत्या. मी इतका मंत्रमुग्ध झालेला पाहून श्री वेदजींनी दयाळूपणे वाल्मिकींचे रामायण आणि तुलसीदासांचे रामचरितमानस या प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या इंग्रजी भाषांतराच्या प्रती मला दिल्या. त्या प्रती आकाराने जाड होत्या. दररोज सकाळी उठून जवळच्या तळ्यात स्नान करून मी माझी ध्यानधारणा करीत असे. नंतर माझ्या अभ्यासास प्रारंभ करून सूर्यास्तापर्यंत त्यांचे वाचन करीत असे. रामायणामध्ये मला साहस, प्रणय, शोक, शौर्य, भय, विनोद आणि युद्ध असे सर्व काही आढळले. परंतु या सगळ्यांहून अधिक असे काहीतरी यात होते. यात सर्वांचा वाचकांच्या हृदयात भगवंतांचे प्रेम जागृत करणाऱ्या भक्तिपूर्ण हेतूने मेळ घातला गेला होता. मी काहीतरी काम करण्यासाठी पुढे सरसावलो तेव्हा श्री वेदजी केवळ हसले. तुझे वाचन आणि आमच्याकडून अन्न ग्रहण करणे या दोन्हीही गोष्टी माझे हृदय शुद्ध करणाऱ्या आहेत. याहून कोणती सेवा मी तुला सांगू शकतो? एके दिवशी दुपारी धुळीने माखलेल्या मुख्य रस्त्यावर मी बसलो होतो. दिवसभरात एकही ट्रक अथवा मोटार तिथून गेली नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक नव्हते, कारण विशाल हत्ती हेच नेपाळी लोकांचे जनकपुरातील दळणवळणाचे प्रमुख साधन होते. प्रत्येक हत्तीच्या पाठीवर माल वाहतूक करणारे मोठे खोके दोरीने घट्ट बांधले होते. हातात काठी असलेला एक छोटा मुलगा माहूत होऊन हत्तीच्या मानेवर डोक्याच्या मागे बसला होता. हत्तीच्या गळ्यात अडकवलेली जाड पितळी खणखणणारी घंटा इकडून तिकडे झुलत होती. प्रत्येक हत्तीची चाल राजासारखी आत्मविश्वासाची आणि दिमागदार होती. अशा प्रकारे हत्ती मागून हत्ती जात होते. त्यांच्याबरोबर बैल आणि रेडेही भरपूर ओझे लादलेल्या गाड्या ओढत होते. स्त्रियांकडे एकतर टोपली होती नाहीतर डोक्यावर मातीची भांडी. त्यांनी हात न लावता सहजपणे पेलत त्या रमतगमत चालल्या होत्या. अगदी छोट्या मुलीही हे ओझे सहजपणे पेलत होत्या. एवढे ओझे वाहत त्या मुली सीतारामांचे गुणगान करणारी गाणी आनंदाने गात होत्या. शांततेत जीवन जगणारे हे लोक पाहून माझे हृदयही शांत झाले. जनकपूर कधीही बदलू नये अशी मी प्रार्थना केली. जनकपूरच्या मध्यभागी असलेल्या पवित्र तळ्याजवळ अनेक मंदिरे होती. त्यातील दोन प्रमुख होती, एक म्हणजे जानकी मंदिर आणि दुसरे श्रीराम मंदिर. एके दिवशी श्रीराम मंदिराच्या प्रांगणात उंचवट्यावर बसलेला एक 50 इतला साधू दिसला. लांब जटायुक्त केस, दाढी आणि भिक्षुकीच्या वेशात असलेला तो साधू शांत धार्मिक वाटत होता. शेकडो लोक त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभे होते. जवळ आल्यावर तो त्यांच्या मस्तकावर दयाळूपणे हात ठेवून आशीर्वाद देत होता. त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मीही रांगेत उभा राहिलो. इतरांप्रमाणे वाकून नमस्कार करीत त्यांच्याजवळ गेलो. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने स्वतःबरोबर उंच आसनावर बसण्यास मला सांगितले. ते मला माझे अहोभाग्यच वाटले. एकामागून एक भाविकांना आशीर्वाद देत असताना त्याने मला विचारले, तू कोठून आला आहेस? अमेरिका. तू एवढ्या श्रीमंत देशातून भारतासारख्या दरिद्री देशात का आला आहेस? भगवंतांच्या शोधात. आशीर्वादासाठी डोक्यावर हात ठेवलेल्या वृद्ध स्त्रीकडे पाहून तो हसला. तू साधू का झालास? हसत पाहतच त्याने विचारले, अज्ञान दूर करण्यासाठी. माझे शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बिघडले. हास्याचे कपाळावरील आठ्यांमध्ये रूपांतर झाले आणि स्वर रागीट झाला. या परिवर्तनाने मी दचकलो. त्याच्याकडून काय अपेक्षा करावी मला कळलेच नाही. आवाजातून नापसंती दर्शवित तो म्हणाला, तू मूर्ख आहेस, तू केवळ मूर्ख आहेस. तू माझे ऐकतोयस ना? मूर्ख, निव्वळ अज्ञानी मूर्ख. मी मूर्ख आहे हे मला माहीत होते. कदाचित त्याला माझे अज्ञान दूर करायचे होते म्हणून मी नम्रपणे विचारले, महाराज, मी कशी सुधारणा करू? याबद्दल कृपया मला मार्गदर्शन करा. रागाचा झटका आल्यासारखा तो किंचाळला. मी 30 वर्षांपासून साधूचे जीवन जगत आहे. तुला माहिती आहे मी काय मिळवले? काहीच नाही. इतक्या वर्षांच्या साधूच्या जीवनात शुष्क डाळ भाताशिवाय काहीच मिळाले नाही. एका स्त्रीने त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या तान्ह्या बाळाला समोर ठेवले. हाताच्या स्पर्शाने मुलाला आशीर्वाद देत तो माझ्यावर ओरडला, अरे अमेरिकेत आनंद घेण्यासाठी सुंदर स्त्रिया आहेत, मोठी आरामदायी घरे आणि गाड्या आहेत, सुंदर कपडे, अन्न, पेये आहेत, सुंदर सुंदर चित्रपट, TV, सर्व काही आहे. त्याने डोळे बंद केले आणि सुस्कारा टाकला. ओह, अमेरिकेतल्या सुखाची मी कधीपासून आस लावू नये. आता माझ्याकडे पाहून त्याचे डोळे रागाने लाल झाले. आणि तू या सगळ्याचा त्याग केलास? पण कशासाठी? डाळ आणि भातासाठी? मी या डाळ भाताला वैतागलोय. तू मूर्ख आहेस. इथे देव वगैरे काही नाही. तू माझे ऐकतोयस ना? इथे देव नाही. तू तुझ्या महान भूमीत आनंद घेण्यासाठी परत जा. तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर तू तिरस्करणी आयुष्य जगशील आणि दुःखी जीवनाचा तुला शाप मिळेल. तो जेव्हा हे शब्द ओकत होता तेव्हा त्याचे शेकडो प्रशंसक त्याची पूजा करण्यात मग्न होते. त्यांना इंग्रजीतील अक्षरही कळत नव्हते. जितका वेळ तो माझी खरडपट्टी काढीत होता तितका वेळ तो त्या निष्पाप देवभिरू लोकांना आशीर्वाद देत होता. ते सर्वजण त्याच्याकडे देवाचा आशीर्वाद मागत होते. तर हा मनुष्य देवाचेच अस्तित्व अमान्य करीत होता. ते लोक त्याचा सिद्धपुरुष म्हणून सन्मान करीत होते तर तो जीवनाच्या दुःखद निरर्थकतेबद्दल बोलत होता. मी गोंधळून गेलो. देवाने जे माझ्यासमोर प्रकट केले होते ते समजण्यासाठी माझे मन संघर्ष करू लागले. तो मनुष्य बरोबर होता. अमेरिका ऐश्वर्यसंपन्न आणि आरामदायी भूमी होती. परंतु निव्वळ आरामदायी जीवनातील माझे स्वारस्य कधीच संपुष्टात आले होते. मी ज्या मार्गावर चाललो होतो तो कधी सोपा सुंदर होता तर कधी कठीण. पण मी या जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा श्रेष्ठ अशा खजिनाच्या शोधात होतो. या मनुष्याला भौतिक जीवनच भोगण्याची इच्छा होती तर नोकरी करून तो प्रामाणिक का राहिला नाही? त्याऐवजी निष्पाप लोकांना फसविण्यासाठी जगासमोर संत म्हणून वावरत आहे. इथे नेहमी सत्य आणि असत्य असते. धर्मातील ढोंगीपणामुळे लोकांच्या विश्वासाला आत्तापर्यंत पंगू केले आहे. एक साधू बाह्य रूपावरून नेहमीच ओळखला जाऊ शकत नाही. भगवद्गीता शिकवते की जे लोक काम करीत नाहीत ते आळशी लोकांसाठी तपस्या नाही तर भक्तिमार्गावर कार्यरत असणाऱ्यांसाठी आहे. भक्तिमार्गासाठी कार्य करीत आयुष्य जगणाऱ्या ज्या लोकांना मी भेटलो होतो त्या सगळ्यांचा विचार माझ्या मनात आला. त्यांच्यापैकी एक व्हावे अशी मी प्रार्थना केली. श्रील प्रभुपादांनी मुंबईत उच्चारलेले शब्द मला आठवले. ढोंगी साधू होण्यापेक्षा रस्त्यावरील प्रामाणिक झाडूवाला बनणे कधीही चांगले. साधूचे ढोंग करणाऱ्या त्या गरीब मनुष्याबद्दल मी विचार केला. त्याचा वाईट कुत्रा मोठ्याने भुंकत आहे आणि तो दररोज भरपूर प्रमाणात त्याला डाळ भात खाऊ घालत आहे इतकेच.